ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತೇಚಿ ಜನ ಜೆ ಶಿವ ಭಜನಿ ಪರಾಯಣ ಸದಾಶಿವಲೀಲಾಮೃತಶ್ರವಣ ಅರ್ಚನ ಸದಾಶಿವಾಚೆ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಸುತಮಣೆ ಶೌನಕಾದಿಕಾ ಪ್ರತಿ ಜೇ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಭಸ್ಮ ಚರ್ಚಿತಿ ತ್ಯಾಂಚಾ ಪುಣ್ಯಾಸ ನಾಹಿ ಮಿತಿ ತ್ರಿಜಗತಿ ತೇಚಿ ಧನ್ಯ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ದುಸಹಸ್ರ ರುದ್ರಾಕ್ಷ ಕರಿ ಧಾರಣ ತ್ಯಾಸಿ ವಂದಿತಿ ಶಕ್ರಾದಿ ಸುರಗಣ ತೋ ಶಂಕರ ಚಿತ್ಯಾಸೆ ದರ್ಶನ ಹಿತಾ ತರ್ತಿ ಜೀವ ಬಹು ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಅಥವಾ ಷೋಡಶ ಷೋಡಶ ದಂಡೀ ದಾಣ ಬಾಂಧಾವೇ ರುದ್ರಾಕ್ಷ ಸುಲಕ್ಷಣ ಶಿಖೆ ಮಾಜಿ ಏಕ ಬಾಂಧಾವಾ ಪೂರ್ಣ ಶಿವಸ್ವರೂಪ ಮಣವೂನಿ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ತ್ಯಾವರೋ ನಿಕರಿತಾ ಸ್ನಾನ ತರಿ ತ್ರಿವೇಣಿ ಸ್ನಾನ ಕೇಲ್ಯಾ ಸಮಾನ ಅಸೋ ದ್ವಾದಶ ದ್ವಾದಶ ಮಂಗಟಿ ಪೂರ್ಣ ರುದ್ರಾಕ್ಷ ಬಾಂಧಿ ಜೆ ಆದರೆ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಕಂಠಿ ಬಾಂಧಾವೇ ಬತ್ತೀಸ ಮಸ್ತಕಾಭೋವತೆ ಚೋವೀಸ ಸಹಾ ಸಹಾ ಕರ್ಣಿ ಪುಣ್ಯ ವಿಶೇಷ ಬಾಂಧಿತಾ ನಿರ್ದೋಷ ಸರ್ವದಾ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಅಷ್ಟೋತ್ತರ ಶತಮಾಳಾ ಸರ್ವದಾ ಅಸಾವೀ ಗಳಾ ಏಕಮುಖೀ ರುದ್ರಾಕ್ಷ ಅಗಳಾ ಪೂಜಿತಾ ಭಾಗ್ಯ ವಿಶೇಷ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಪಂಚಮುಖ ಷಡ್ಮುಖ ಅಷ್ಟಮುಖ ಚತುರ್ದಶ ಮುಖ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾರಕ ಸಕಲ ಮಂತ್ರ ಸುಫಳ ದೇಖ ರುದ್ರಾಕ್ಷ ಜಪ ನಿತ್ಯ ಕರಿತಾ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ನಿತ್ಯ ರುದ್ರಾಕ್ಷ ಪೂಜನ ತರಿ ಕೇಲೆ ಜಾಣಿ ಜೆ ಶಿವಾರ್ಚನ ರುದ್ರಾಕ್ಷ ಮಹಿಮಾ ಪರಮ ಪಾವನ ಇತಿಹಾಸ ಐಕಾತೆ ವಿಷಯೀ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಕಾಶ್ಮೀರ ದೇಶಿ ತಾ ನೃಪ ಪಾವನ ನಾಮಾವಿಧಾನ ಭದ್ರಸೇನ ವಿವೇಕ ಸಂಪನ್ನ ಪ್ರಧಾನ ಪರಮ ಚತುರ ಪಂಡಿತ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಪ್ರಜಾದಾಯದ ಭೂಸುರ ಧನ್ಯ ಮಣತಿ ತೋಚಿ ರಾಜೇಶ್ವರ ನಾಚನ ಘೇನ್ಯಾಯ ಕರಿ ಸಾಚಾರ ಅಮಾತ್ಯ ಥೋರ ತೋಚಿ ಪೈ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಸುಂದರ ಪತಿವ್ರತಾ ಮೃದು ಭಾಷಿಣಿ ಪೂರ್ವ ದತ್ತೆ ಐಸಿ ಲಾಧಿ ಜೆ ಕಾಮಿನಿ ಸುತ ಸೌಭಾಗ್ಯ ವಿದ್ವಾನ ಗುಣಿ ವಿಶೇಷ ಶುಕೃತೆ ಪಾವಿದೆ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಗುರು ಕೃಪಾವಂತ ಸರ್ವಜ್ಞ ಥೋರ ಶಿಷ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಗುರುಭಕ್ತ ಉದಾರ ವಕ್ತ ಕ್ಷಮಾಶೀಲ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞ ಸುರಸ್ಕಾರ ವಿಶೇಷ ಸುಕೃತೆ ಲಾಗಿದೆ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಶ್ರುತ ಸಪ್ರೇಮ ಚತುರ ಸಾವಧಾನ ಯಜಮಾನ ಸಾಕ್ಷೇಪಿ ಉದಾರ ಪೂರ್ಣ ಕಾಯ ಆರೋಗ್ಯ ಸುಂದರ ಕುಲಿನ ಪೂರ್ವ ಸುಕೃತೆ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಅಸೋತೋ ಭದ್ರಸೇನ ಆಣಿ ಪ್ರಧಾನ ಬಹುತ ಕರಿತಾ ಅನುಷ್ಠಾನ ದುಭಾಸಿ ಝಾಲೆ ನಂದನ ಶಿವಭಕ್ತ ಉಪಜತಾಂಚಿ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ರಾಜಪುತ್ರ ನಾಮ ಸುಧರ್ಮ ಪ್ರಧಾನಾತ್ಮಜ ತಾರಕ ನಾಮ ದೋಘೇ ಶಿವಭಕ್ತ ನಿಸ್ಸೀಮ ಸಾವಧಾನ ಶಿವಧ್ಯಾನಿ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಬಾಳೆ ಹೂ ನೀ ಸದಾ प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या
ओम नम शिवा
पंचवर्षी दोघे कुमार देवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती
ओम नम शिवा
तवते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करिती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी
ओम नम शिवा
आवडे सर्वदा एकांत श्रवण करिती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिव पूजा सर्वदा
ओम नम शिवा
आश्चर्य करती राव प्रधान यास का नावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाते
ओम नम शिवा
विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती माकोती वस्त्रे भूषणे लेवविती ते सर्वे ती ब्राह्मणाशी अर्पिती गीती मागोती शिवदीक्षा
ओम नम शिवा
शिक्षा करिता बहुत परितेन सांडीती अपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता
ओम नम शिवा
तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी
ओम नम शिवा
दो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्त जेणे केले
ओम नम शिवा
देवी मनुष्ये वा गती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळेले सत्र करूनिया
ओम नम शिवा
जन्मे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक
ओम नम शिवा
विरंची सदटा उनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादे जर्जर पैकेले
ओम नम शिवा
सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे
ओम नम शिवा
ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून
ओम नम शिवा
राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमनी घरासी आणीती षोडशोपचारी पूजिती भाव चित्ती विशेष
ओम नम शिवा
समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे
ओम नम शिवा
नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करती कोणासी।
ओम नमः शिवाय।
इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना।
ओम नमः शिवाय।
पुढे हे कैसे राज्य करीती हे आमासे गुढ पडिले चित्ती। मग ते दोघे कुमार आणूनि गुरुप्रती दाखविले भद्रसेनी।
ओम नमः शिवाय।
गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता।
ओम नमः शिवाय।
यावरी बोले शक्तिसूत म्हणे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो।
ओम नमः शिवाय।
पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तिचे।
ओम नमः शिवाय।
त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी।
ओम नमः शिवाय।
जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिचा।
ओम नमः शिवाय।
रत्नमय दंड युक्त सामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जीचा सर्वदा।
ओम नमः शिवाय।
विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस चंद्ररश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव।
ओम नमः शिवाय।
दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमैशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस।
ओम नमः शिवाय।
दास दासी अपार गरिमाता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा।
ओम नमः शिवाय।
जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून खूप सौभाग्य येती घरा।
ओम नमः शिवाय।
वेषा असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासई वश्य नवे।
ओम नमः शिवाय।
परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसी।
ओम नमः शिवाय।
अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवि शिवासी।
ओम नमः शिवाय।
याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे।
ओम नमः शिवाय।
ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मरकट पाळी लेपिती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके।
ओम नमः शिवाय।
आपुले जे कान त्यागार तेथे शिवलिंग स्थापले सुंदर, कुक्कुट मरकट त्या समोर तेथे ते बांधी प्रीतीने।
ओम नमः शिवाय।
हरी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे।
ओम नमः शिवाय।
महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते।
ओम नमः शिवाय।
एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिव भजन, असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला।
ओम नमः शिवाय।
सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा।
ओम नमः शिवाय।
पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न मंचकी, तो पृथ्वी मुलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले।
ओम नमः शिवाय।
देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीचे वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे।
ओम नमः शिवाय।
समदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, हेरी होनी आनंद घन नेमक तयासी।
ओम नमः शिवाय।
पृथ्वीचे मूल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीण, दिन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी।
ओम नमः शिवाय।
दयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले, सूर्यप्रभे हुन आगळे तेजवर्णिले नवजाय।
ओम नमः शिवाय।
लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते।
ओम नमः शिवाय।
म्हणिया लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी उवाळूनी, सौदागर म्हणे महानंदे लागोनी लिंग ठेवी जतन हे।
ओम नमः शिवाय।
म्हणिया लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, धर्मी अग्नि प्रवेश करीन महाकठिण व्रत माझे।
ओम नमः शिवाय।
केरीने अवश्य म्हणून ठेवेले नृत्यागारी देऊन, मग दोघे करी तिशयन रत्न खचित मंचकी।
ओम नमः शिवाय।
तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव, भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी।
ओम नमः शिवाय।
त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावो लागले चहू कडोन एकची हाक दाहली
ओम नमः शिवाय
तिस सावल करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठ लवकरी एरी उठली गावरी तव वाताद्मज चेतला
ओम नमः शिवाय
तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिजले सोडून गेले पळून वनाप्रती
ओम नमः शिवाय
नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा
ओम नमः शिवाय
माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत पळवून म्हणे दिव्य लिंग दग्ध जावले
ओम नमः शिवाय
सौदागर बोले वचन नेमाचा अजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी
ओम नमः शिवाय
मग त्रिचरण चेत मिला आकाश पंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा
ओम नमः शिवाय
अति लागवी कुमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलावेले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा कोशा समवेत सर्वही
ओम नमः शिवाय
अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करिग्रदान महानंदेने स्नान करुण भस्म अंगी चर्चिले
ओम नमः शिवाय
रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून पुढे निशंक घातली
ओम नमः शिवाय
सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते
ओम नमः शिवाय
माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर अभयंकर महाजोगी
ओम नमः शिवाय
चंद्रकळात याचे शिरी निळकंठ खडवांग धारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांगुरला
ओम नमः शिवाय
नेसनासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती
ओम नमः शिवाय
वरचे वर कंदुक झेलित देवी दहा भुजा पसरोली अकस्मात महानंदेस झेलोनी धरित हृदय कमळी परमात्मा
ओम नमः शिवाय
मणि जाहरो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ई मणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा
ओम नमः शिवाय
ಸಂತಾ ಬಂಧು ಸಮವೇತ ಮಹಾನಂದ ವಿಮಾನಿ ಬಯಸತ ದಿವ್ಯ ರೂಪ ಪಾವೋನಿ ತ್ವರಿತ ನಗರ ಸಮವೇತ ತಾಲಿನಿ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಪಾವಲಿ ಸಕಳ ಶುಪದಿ ದೇತೆ ನಾಹೀ ಆದಿ ವ್ಯಾಧಿ ಕ್ಷುಧಾ ತೃಷಾ ವಿರಹಿತ ತ್ರಿಶುದ್ಧಿ ಭೇದ ಬುದ್ಧಿ ಕೈಚಿ ತೇ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ನಾಹಿ ಕಾಮ ಕ್ರೋಧ ದ್ವಂದ ದುಃಖ ಮದಮತ್ಸರ ನಾಹಿ ನಿಶಂಕ ದೇತೆಚೆ ಗೋಡ ಉದಕ ಅಮೃತಾಹುನ ಕೋಟಿ ಗುಣೆ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಜೇತೆ ಸುರತರುಂಚಿ ವನೆ ಅಪಾರೆ ದುರ್ಭಿಂಚಿ ಬಹುತ ಖಿಲ್ಲಾರೆ ಚಿಂತಾಮಣಿಂಚಿ ಧವಲಾಗಾರೆ ಭಕ್ತಾ ಕಾರಣಿ ನಿರ್ಮೀರಿ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಜೇತೆ ಉಷಣತಾ ಬೋಲತಿ ಶಿವದಾಸ ಜೇತೆ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯ ತಯಾಸ ಶಿವಪದ ಸರ್ವದಾ ಅವಿನಾಶ ಮಹಾನಂದ ತೇಥೆ ಪಾವಲಿ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಕಥಾ ಪರಮ ಸುರಸ ಪರಾಶರ ಸಾಂಗೆ ಭದ್ರಸೇನಾಸ ಮಣಿ ಹೇ ಕುಮಾರ ದುಗೆ ನಿಶೇಷ ಕುಕುಟ ಮರ್ಕಟ ಪೂರ್ವೀತೆ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಕಂಠಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಭಾಳಿ ವಿಭೂತಿ ಚರ್ಚುನ ಜಾತ ಪೂರ್ವ ಪುಣ್ಯ ಕರುಣ ಸುಧರ್ಮ ತಾರಕ ಉಪಜಲೆ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಹೇ ಪುಡೆ ರಾಜ ಕರ್ತಿನ ನಿರ್ದೋಷ 32 ಲಕ್ಷಣೀ ಡೋಳಸ ಶಿವಭಜನಿ ನಾವತಿಲ ಬಹುತಾಸ ಉದ್ಧರತಿಲ ತುಮಾತೆ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಅಮಾತ್ಯ ಸಹಿತ ಭದ್ರಸೇನ ಗುರು ಸಿಧಾಲಿ ಲೋಟಾಂಗಣ ಮಣಿ ಇತುಕೇನ ನೀ ಧನ್ಯ ಸುಪುತ್ರ ಉದರಿ ಜನ್ಮಲೆ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಭದ್ರಸೇನ ಬೋಲತ ಪುಡತಿ ಹೇ ರಾಜ್ಯ ಕಿತಿ ವರ್ಷೆ ಕರಿತಿ ಆಯುಷ್ಯ ಪ್ರಮಾಣ ಕಿತಿ ಸಾಂಗಾ ಯಥಾರ್ಥ ಗುರುವರ್ಯ
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ
ಬಹುತ ಕರಿತಾ ನವಸ ದೇವಳಾಚ ಪುತ್ರ ಆಮ್ಹಾಸ ಪರಮ ಪ್ರಿಯಕರ ರಾಜಸ ಪ್ರಾಣಾಹುನ ಆವಡೆ ಬಹು
ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ